यो हनी सिंगचा आवाज रेडिओ सिटी 95 FM वर तुमच्या सोबत आहे. रग रग में कोल्हापूर सिटी आणि व्हेरी व्हेरी गुड वाली मॉर्निंग कोल्हापूर. बिझनेस टायटन्स हे नाव तुम्ही ऐकलं असेल रेडिओ सिटीवर, कारण का रेडिओ सिटीचा हा खूप एक प्रतिष्ठेचा अवॉर्ड मानला जातो. आणि आज माझ्यासोबत आहेत, ज्यांना आपण कालसुद्धा ऐकलं, त्या डॉक्टर मंजिरी मोरे यांना एक्सलन्स इन हायर एज्युकेशन कॅटेगरीमध्ये बिझनेस टायटन्स हा अवॉर्ड मिळालेला आहे. सो मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि काल आपण तुमच्या ओव्हरऑल विजनबद्दल वगैरे जाणून घेतलं, तुमच्या शिक्षण संस्थेच्या विजनबद्दल जाणून घेतलं. आज आम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्या शिक्षण संस्थेची सुरुवात कशी झाली याविषयी जाणून घ्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया की तुमचा जन्म कुठे झाला आणि तुमच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा.
आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन कोल्हापूर सिटी आणि माझं स्कूलिंग सगळं हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झालं. कॉलेजला मी आमच्या कॉलेजमध्येच होते. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन जेव्हा 12वी झाली माझी, तेव्हा एक पॉईंट होता की डिस्कस चाललेलं घरी की इंजिनिअरिंग घ्यायचं की मेडिकल घ्यायचं, कारण 25 years बॅक जास्त ऑप्शन्स अवेलेबल नव्हते, तर फक्त मेडिकलच जास्त वेटेज असताना तर असं वाटायला लागलं की मेडिकलसाठी वी हॅव टू गो अवे फ्रॉम द सिटी. सो वी चूज द BSc, बिकॉज BSc करणं त्या टाइमला 25 वर्षापूर्वी फारसं काय प्रेस्टिजियस नव्हतं. बट स्टील आय चोज दॅट, अँड दॅट टाइम आय डिसाइडेड की नाही, आपण ही BSc जरी घेतलेली आहे की जे मान जे डॉक्टर लोकांना मिळतो किंवा त्या टॉप लेवलच्या लोकांना मिळतो तो आपण ग्रॅज्युएशन करून मिळू शकतो का, त्यासाठी माझी स्टडी सगळी सुरू झाली. अँड देन आय डिड माय BSc ॲट गोखले कॉलेज एज वेल एज विवेकानंद कॉलेज. आय डिड माय लास्ट इयर इन झुऑलॉजी. आय सिलेक्टेड झुऑलॉजी एज माय प्रिन्सिपल सब्जेक्ट. देन आय डिड माय MSc इन शिवाजी युनिव्हर्सिटी. आणि हे करत असतानाच रिसर्चचं एक मला खूप आवड निर्माण झाली. सो मी PhD साठी एनरोलमेंट केलं. PhD माझी डॉक्टर VA सावंत शिवाजी युनिव्हर्सिटीचे एक्स हेड आहेत झुऑलॉजी डिपार्टमेंटचे, त्यांच्या अंडर मी PhD साठी काम सुरू केलं माझं. दॅट वॉज इन फिजिओलॉजी, दॅट इज फिजिओलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ डेअरी वर्कर्स इन रिलेशन टू वर्क अँड स्ट्रेस, दॅट इज अर्गोनॉमिक रिलेटेड. आणि हे करता करता रिसर्च मला जवळजवळ 6-7 वर्ष माझा प्रबंध सादर करायला लागला मला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. मीन वाईल आय वॉज वर्किंग एज CHB ॲट माय कॉलेज ओनली. आय गेन्ड अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स वर्किंग. आणि मी कुठलंही काम पडेल ते काम माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा मी करत राहिले. आणि नंतर मग मला जेव्हा PhD मिळाली, नंतर मग मी प्रोफेसर म्हणून आमच्याच कॉलेजमध्ये माझं सिलेक्शन झालं अनअपोस्ट. आणि नंतर मग मी कामाला माझ्या सुरुवात केली. एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी माझ्या कॉलेजमध्ये जवळजवळ 19 वर्ष मी काम करते ॲज अ प्रोफेसर.
ओके, सो तुम्ही ॲज अ प्रोफेसर म्हणून सुरुवात केलीत आणि सध्या तुम्ही शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन आहात. सो हा जो प्रवास आहे याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग में कोल्हापूर सिटी.